तापही जाए परी तेथे आहे बोलणे एक खोलीये पारू नेणीजे तरी भक्ती न बुडीजे रोकडाची लाहीजे न मरता मोक्षु संतांचे नि अंग लगे पापा जिणणे गंगे तेणे संत संगे शुचित्व कैसे म्हणोनी असे जो ऐसा शुचित्वे तीर्था कुआसा जेणे उल्लंघविले दिशा मनोमळ आतो बाहेरी चोखाळू सूर्य जैसा निर्मळू आणि तत्वार्थींचा पायाळू देखणा जो व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मान सर्वत्र गा संसार व्यथे फिटला जो नैराश्ये विनटला व्याधा हातोनी सुटला विहंगू जैसा तैसा सतत जो सुखे कोणीही टवच न देखे नेणीजे गतायुष्ये लज्जा जेवी आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही आंगी जैसा निरंधन आगी विजो निजाय तैसा उपशमूची भागा जयासी आला पैगा जो मोक्षाची या आंगा लिहिला असे अर्जुना हा ठाववरी जो सोहम भावे सरोवरी द्वैताच्या पैलतिरी निघला की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटोनिया अंगी सेवकई बाणे येरा नाम मी ठेवी मग भजती वोज बरवी न भजतया दावी योगी आजो तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळेतई तया लागी मज रूपा येणे तयाचे मी मज येथे असणे तया लोण कीजे जीवे प्राणे ऐसा पडिये
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय वसंतन की जय 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 रघुवीर हरि ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय हा विषय आपण गेले कितीतरी दिवस पाहतो आहोत साधूंची बरीच लक्षणं आपण पाहिली मुख्य साधूचं लक्षण म्हणजे सदा स्वरूपानुसंधान असं समर्थ म्हणतात हे मुख्य साधूचे लक्षण जनी असो ना आपण जनावे गळा सदा सर्वदा स्वरूपाचं अनुसंधान असणं हे साधूंचं मुख्य लक्षण आहे साधू लोकांमध्ये असून लोकांपेक्षा वेगळे असतात तो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू लोकांमध्ये असताना लोकांचे नी आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिक हे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लोकरहाटीप्रमाणे सर्व चाललेले असताना देखील आणि लौकिक व्यापार सर्व करत असताना देखील निदसुर लौकिक मात्र त्यांनी झोपी गेलेलं गतानुगतिक लौकिक मात्र त्यांनी टाकून दिलेलं असतं म्हणून भगवद्गीतेने देखील साधूंबद्दल सांगताना म्हणजे स्थिर बुद्धी स्थितप्रज्ञ याच्याविषयी सांगत असताना या निशा सर्व भूतानाम तस्याम जागरती संयमी असं सांगितलं. सर्व लोक ज्या ठिकाणी अत्यंत निद्रिस्त असतात ज्या विषयांच्या बाबत ज्या विचारांच्या बाबत सर्वसामान्यत सर्व मंडळी अत्यंत निद्रिस्त असतात अनास्थेनी भरून राहिलेली असतात त्या ठिकाणी साधूंना आस्था असते. तस्याम जागरती संयमी त्या ठिकाणी संयमी मात्र जागृत असतो. यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे असं ते म्हणतात. साधूंचं जे लक्षण असतं आणि साधूंचं जे वर्तन असतं ते वर्तन या चौकटीतून मुख्यतः घडतं. सदा सर्व काळ स्वरूपाचं अनुसंधान साधूंना असतं आणि हे जे स्वरूपाचं अनुसंधान आहे स्वरूपाच्या बाबत अत्यंत जागृती ही जी गोष्ट आहे ही साधूंच्या ठिकाणी प्रकर्षानी असते. विषयांच्या ठिकाणी जागृती देहभावाच्या ठिकाणी जागृती अज्ञानाच्या बाबत अबोधाच्या बाबत अत्यंत जागरूक स्वार्थाच्या बाबत अत्यंत जागरूक हेवे दावे मत्सर याच्याबाबत अत्यंत जागरूक ही जी सामान्यत लक्षण आहेत जी दुःखाला कारण होतात त्या ठिकाणी साधू निद्रिस्त असतात. एकदा असं झालं की बुद्धांकडे काही मंडळी असं सांगायला आली की आम्ही अमुक अमुक प्रांतामध्ये धर्माचं कार्य करण्यासाठी भिक्षू म्हणून जातो आहोत. तेव्हा बुद्ध म्हणाले की तुम्ही जा आणि जो काही विचार आहे धर्मविचार तो विचार व्यवस्थित लोकांना समजावून सांगा. पण तिथं आनंद बसलेला होता त्याला असं वाटलं की एवढं बोलणं चालणं जे झालेलं आहे हे पुरेसं नाहीये आणि ही मंडळी देखील काय दक्षता घ्यायला पाहिजेत वगैरे काही विचारत नाहीयेत नुसती धर्मकार्याला निघालेली आहेत. म्हणून तो म्हणाला की मी मध्येच बोलतो यांनी विचारलेलं नाहीये पण यांनी कोणत्या प्रकारची दक्षता घ्यायला पाहिजे धर्मकार्य करत असताना धर्माचा प्रचार प्रसार भिक्षू होऊन करत असताना यांनी कोणत्या प्रकारची दक्षता घ्यायला पाहिजे यांचं वर्तन कसं पाहिजे याच्याविषयी आपण काही सांगावं. तेव्हा बुद्ध असं म्हणाले की यांनी धर्मकार्य करत असताना विषयांपासून अत्यंत अलिप्त राहावं. स्त्रियांकडे तर यांनी पाहू देखील नाहीये असं म्हणाले. स्त्रियांशी यांनी बोलू देखील नाहीये आणि याच्यात ज्या भिक्षुणी आहेत त्यांनी पुरुषांबाबत असाच नियम पाळा. तेव्हा आनंद म्हणाला की खरं म्हणजे यांनी विचारायला पाहिजे पण हे विचारत नाहीयेत म्हणून मी विचारतो की हे जेव्हा प्रचाराकरता म्हणून धर्माच्या बाहेर पडतील आणि अशी वेळ येईल की स्त्रियांकडे पाहण्याची स्त्रियांकडे पाहून बोलण्याची अशी वेळ येईलच कारण समाजामध्ये असं घडू शकत नाही. एवढंच नव्हे तर स्त्रियांच्या जवळ जाण्याचा देखील प्रसंग किंवा भिक्षुणींना पुरुषांच्या जवळ जाण्याचा प्रसंग देखील घडू शकतो वेगळ्या वेगळ्या निमित्तांनी कारणाकरता. तर बुद्ध म्हणाले असं जेव्हा जेव्हा घडेल आनंद म्हणाला की याबाबत यांनी काय करावं. तेव्हा बुद्ध असं म्हणाले की त्यावेळेला निदान असं पथ्य पाळावं की स्पर्श तरी नको स्त्रियांचा स्पर्श यांनी टाळावा भिक्षुणींनी पुरुषांचा स्पर्श टाळावा एवढं तर मात्र जरूर करायला पाहिजे. आनंद पुढे म्हणाला की खरं म्हणजे यांनी विचारायला पाहिजे पण हे विचारत नाहीयेत मी विचारतो की जर आजारी वगैरे पडले तर यांना सेवा घेण्याचा प्रसंग येऊ शकतो, वेगवेगळ्या वेळेला यांना सेवा घेण्याचा प्रसंग येऊ शकतो, अनेक निमित्तांनी स्पर्श देखील होऊ शकतो, अशा वेळेला यांनी काय करायचं? तेव्हा बुद्ध म्हणाले की आता शेवटचं एक सांगतो की जे पहिल्यापासून लागू आहे, अशा वेळेला आत अत्यंत जागरूक राहायचं, अत्यंत सावध राहायचं। जर सावध राहिला तर स्पर्श देखील चालेल, जर सावध राहिला तर बोलणं देखील चालेल, जर सावध राहिला तर पाहणं देखील चालेल, असं बुद्ध म्हणाले। सावध राहायचं याचा अर्थ स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये राहायचं, आपण आत्मा आहोत अशा भावामध्ये नित्य निरंतर राहायचं, हे यांनी मुख्यतः करायला पाहिजे। साधूंचं हे अविच्छिन्न अंग आहे की नेहमीच स्वरूपाच्या ठिकाणी रमून राहणं। बाहेरी साधकाची येपरी आणि स्वरूपाकार अंतरी, असं समर्थ म्हणतात। बाहेर साधकांसारखं राहायचं आणि अंतर्यामी मात्र स्वरूपाकार असून राहायचं, होऊन राहायचं। बाहेर साधकासारखं आशा करता की साधूंना अनुसरणार असतात मंडळी। जर साधकामध्ये आणि साधूंमध्ये फार अंतर दिसायला लागलं तर कोणी मागे येणार नाही। म्हणून अति अंतर दिसणार नाही याची साधूंनी दक्षता घ्यावी। बाहेर नेहमी साधकासारखं असंच वर्तन अनुसरणाऱ्या साधकांना असं वाटलं पाहिजे की आपल्या पुढे केवळ चार पावलं, बस चार पावलं चालली की गाठलं, असं असलं पाहिजे। असं जेव्हा होईल तेव्हा चालणाऱ्याला, मागून चालणाऱ्याला देखील उत्साह येतो, आपल्याला जमू शकेल असा भरोसा येतो। म्हणून बाहेर साधकासारखं त्याचं वर्तन असावं आणि अंतर्यामी मात्र स्वरूपाकार असं असावं। बाहेर साधकासारखं वर्तन असावं याच्यामध्ये अनेक चालण्या बोलण्याचे नैतिक असे नियम देखील आले की ज्या नियमांमुळे सर्व समाज चाललेला असतो, नियमांवर सर्व समाजाचा विश्वास असतो, अशा सर्व नियमांना बांधून साधूंनी वागावं। साधूच्या वर्तनाबद्दल शास्त्र कोणताही नियम सांगत नाही, तरी देखील समर्थांसारख्या द्रष्ट्या महापुरुषांनी महंत समाजामध्ये जर वर्तन करणार असेल तर महंतांनी एका विशिष्ट प्रकारानेच आचार ठेवला पाहिजे असं सांगितलं। उद्धवाला ज्ञान सांगितल्यानंतर, उद्धवाला जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा भगवंत असं म्हणाले की हे ज्ञान झाल्यानंतर किंखापाचे कपडे देखील घालू शकतोस, हे ज्ञान झालं। कारण राजघराण्यातला होता, भगवंतांचाच नातेवाईक होता, आणि सांभाळून, स्वतःला सांभाळून तू सर्व भोगांचा उपभोग देखील घेऊ शकतोस, तू राजवैभव देखील भोगू शकतोस, राजघराण्यातला आहेस, तरी देखील भगवंत म्हणाले की तू साधी वस्त्र नेस, तरी तू साध्या प्रकारच्याच अन्नाचं सेवन कर, तू साध्या प्रकारे राहा, असं भगवंत त्याला म्हणाले। याचं कारण तुझ्या ज्ञानावर लोकांचा विश्वास बसण्यासाठी ही गरजेची गोष्ट आहे। तू कशाही प्रकारचे जरी कपडे घातलेस तरी तुझ्या अंतर्ज्ञानामध्ये फरक पडणार नाही। तू राजविलासात राहिलास तरी देखील चालेल, पण तू साधा राहा, तू साधं अन्न जेव, तू साधे कपडे वापर, असं भगवंत म्हणाले। साधक ज्ञान प्राप्ती होण्यासाठी ज्या प्रकारे सर्व अंगांनी इंद्रिय निग्रह करतो आणि साधना करतो, त्या सगळ्या गोष्टी साधूच्या जीवनात देखील दिसून याव्यात, असं असेल तर साधकाला तो तरणोपाय राहील। साधू हा तरणोपाय आहे हे तेव्हा वाटेल, तेव्हा लक्षात येईल। म्हणून जे दोन टोकाला असणारे साधू आहेत, एक म्हणजे खूपच राजविलासात राहणारे असे साधू देखील आपल्या देशात होऊन गेले, ज्यांचं वैभव प्रचंड होतं, ज्यांच्या ज्ञानाविषयी कोणालाही शंका नव्हती, पण ते सर्व प्रकारचा भोग भोगताना समाजाला दिसत होते। आणि असेही साधू होऊन गेले की जे वस्त्र देखील अंगावर नेसत नाहीयेत, जे विजनामध्ये राहतात, वनामध्ये राहतात, कसं तरी अन्न सेवन करतात, अवलियासारखे वर्तन करतात, त्यांच्या वर्तनाला कोणताही नियम नाही। दोन प्रकारचे साधू होऊन गेले हिंदुस्थानामध्ये, ते साधू फक्त दर्शनाचे धनी राहिले। परमार्थाचा इतिहास असं सांगतो की त्यांच्याकडे फक्त दर्शनाला लोक जातात आणि ऐहिक कामना पुऱ्या व्हाव्यात अशी इच्छा धरतात। म्हणून साधूच्या संगतीने तरुणोपाय आहे ही गोष्ट जरी, याही साधूंच्या संगतीने तरुणोपाय आहे, पण त्यांचं जे बाह्य वर्तन आहे ते बाह्य वर्तन फसवणारं राहतं। त्यांच्यापासून किती शिकता येईल असा प्रश्न निर्माण होतो। जर साधू चिलीम ओढत असतील तर चिलीम ओढायची, प्रश्न निर्माण होतो। चिलिमीचा नैवेद्य दाखवणार तुम्ही आणि मग सेवन करणार स्वतः, आणि ते चिलीम ओढत असताना देखील खरंच अलिप्त राहिले, त्यांच्या जीवनामध्ये त्यांची शहामत होती, ते करू शकत होते, पण साधा चहा देखील सोडता येत नाही। एकदा जर सवय लागली तर चिलीम सोडता येईल असं वाटतं, आणि चिलीम तुम्हाला बांधून ठेवणार नाही अशी खात्री आहे। म्हणून साधकासारखं साधूचं बाह्य वर्तन हे नेहमीच असलं पाहिजे। असं जेव्हा असेल तेव्हा साधूची संगती हा तरुणोपाय राहतो। शिळपाकं अन्न खाणं, आतेल ते खाणं, आवाज कमी पाहिजे का? आवाज कमी पाहिजे। अशा प्रकारे जर साधू वागत असतील तर आपल्या प्रकृतीला, ते प्रत्येकाच्या प्रकृतीला मानवेल झेपवेल असं नाही। शिवाय भगवद्गीता, उपनिषद यांचा उपदेश तसा नाही। म्हणून कोणत्या साधूंच्या संगतीत, सर्व साधूंच्या संगतीत तरुणोपाय आहे तरी देखील तो आम्हाला समजत नाही, ही आमची अडचणही असू शकते। म्हणून सदा सर्व काळ स्वरूपाचं अनुसंधान ज्यांच्यापाशी आहे, जे जनामध्ये वागतात राहतात पण जना वेगळी परमार्थाची गोष्टी सांगतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान सदैव जागृत आहे, जे बाहेर साधकासारखे आहेत आणि स्वरूपाकार अंतर्यामी आहेत, असे जे साधू त्या साधूंच्या संगतीमध्ये निश्चित तरुणोपाय आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या साधूंना पाहिलं तरुणोपाय म्हणून, हे सगळे साधू असेच होते। त्या काळी काशीला कित्येक साधू राहत असत, त्या साधूंच्या घरी गुरुकुल पद्धतीने तिथं राहिलं आणि शिकणं या दोन्ही गोष्टी होत असत। त्यांचं जीवन उघड्या ग्रंथासारखं समोर असे। स्वतः ज्ञानेश्वर महाराजांना देखील साधूंची सदा सर्व काळ सान्निध्य लाभलं, आणि हे सान्निध्य देखील एका नियत मार्गाने मर्यादा राखून चालणाऱ्या अशा साधूंची संगती ज्ञानेश्वर महाराजांना देखील लाभली, जे सदा सर्व काळ आत्मानुचिंतनामध्ये निमग्न होते, असे साधू ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिले। अशा साधूंच्या संगतीमध्ये तरुणोपाय आहे। आपण मागच्या वेळेला पाहिलं की साधूंची जी संगत आहे ती संगत ही नुसती संगत राहत नाही, एक खोल ठसा कोणत्याही संगतीचा जसा उमटतो आपल्या मनावर, बुद्धीवर, चालण्या बोलण्यावर, इंद्रियांच्या सवयीवर, सर्वांवर साधूंच्या संगतीचा विलक्षण ठसा उमटतो। आणि हा ठसा नंतर जशी साधूंची संगत नियमित घडायला सुरुवात होते तसं वर्तनाला कारणीभूत होतो, आपलं वर्तन बदलतं। आपल्या कित्येक जुन्या सवयी बदलून जातात, आपल्या जीवनामध्ये कितीतरी नवीन गोष्टी येतात, त्या स्थिर होतात, निश्चय दृढावतो। त्यामुळं साधूंच्या संगतीचा अपरिमित लाभ साधकाला होत असतो। साधूंची ही जी संगत आहे, ही संगत साधूंच्या मनाबरोबर देखील संगत घडते, विचारांबरोबर देखील संगत घडते। साधू ज्या पद्धतीने तर्क लढवतात तो तर्क समजतो, बुद्धीच्या अंगाने देखील संगत घडते। साधूंचं अंतःकरण वेळोवेळी प्रगट होतं आणि आपल्या अंतःकरणामध्ये कशा पद्धतीने भाव असायला पाहिजेत हे साधूंच्या संगतीमध्येच समजतं। आपले इंद्रियांवर देखील साधूंच्या संगतीचा परिणाम होतो। मी असं ऐकले स्वामीजींच्या मुखातून की स्वरूपानंदांकडे मी गेल्यानंतर, असं स्वामी म्हणतात, आणि स्वरूपानंदांना वारंवार पाहिल्यानंतर स्वामी कसे बोलायचे, स्वामी कसे बसायचे, स्वामी कसा विचार करतात, स्वामी सदा सर्व काळ आपली साधना कशी सांभाळतात याचं एक अनुकरण करण्याचा असा छंद मला जडला, असं स्वामीजी एकदा म्हणालेले होते। सर्वांचं बोलणं प्रथमपासूनच साधूंसारखं मवाळ असेल असं नाही, पण प्रयत्नांनी साधूंसारखंच अत्यंत तरल, अत्यंत प्रेममय, अत्यंत लाघवी, अत्यंत ईश्वरनिष्ठ असं जीवन जगण्याची प्रेरणा निर्माण होते। ते असं म्हणाले की स्वामीजींसारखं सगळं करायचं ही गोष्ट सांभाळण्याचा एक छंद जणू जडला, आणि मग ते वर्णन देखील करत असत की जर जे स्वरूपानंदांकडे कोणी जर गेलं तर ते किती अदबीनी, किती नम्रतेनी त्या व्यक्तीला सामोरे जात असत हे आम्ही पाहिलं, असं ते म्हणायला लागले। त्यांच्या लक्षात आलं की जर कोणी स्वरूपानंदांकडे गेलं आणि स्वरूपानंदांच्या खोलीत प्रवेश करता करता प्रथम स्वरूपानंदांचे हात जोडलेले आहेत असं लक्षात येत असे, सेवेकऱ्याला सांगत असत, आणि सेवेकरी त्यांनी निरोप दिल्यानंतर साधक त्या दारातून आत जात असे, तर स्वरूपानंद आपल्या पलंगाच्या पाठीला टेकून बसलेले आणि साधक आत येताना ते ईश्वर भावाने जणू त्या साधकाला नमस्कार करतायत। स्वामीजी म्हणत असत की आमचे हात नंतर जोडले जात, आम्ही आत यायचो तेव्हा स्वरूपानंदांचे हात जोडलेलेच असत। मग तिथं त्यांना स्पर्श करून नमस्कार फार कमी वेळेला लोकांना करायला मिळाला, कमी मंडळींना करायला मिळाला, नाहीतर गादीवर डोकं ठेवायचं। तेव्हा मोजका एखादा हरी ओम असा शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडत असे, आणि मग तो साधक नमस्कार करून मान वर करून त्यांच्याकडे पाहत असे तेव्हा अत्यंत प्रसन्नतेने त्याच्या नजरेला नजर मिळून स्वामीजी सांगत असत की बसा। ती बसत असे, समोर एक बाक ठेवलेला असे, त्या बाकावर आणि मग एखादं पुस्तक, बऱ्याच वेळेला आत्मप्रभा किंवा अभंग ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानेश्वरी नित्यपाठ असं त्या साधकाच्या हातात ते देत असत आणि म्हणत असत की उघडा, कोणतंही पान उघडा आणि वाचा। थोडं वाचून झाल्यानंतर आता पुरे असं म्हणत असत। त्या बोलण्यात देखील स्वामीजी त्या बोलण्याची देखील एक प्रकारे आपल्याला वस्तुपाठ समजावा म्हणून नक्कल करून सांगत असत की ते कसे उच्चार करत असत आणि म्हणत असत जर कोणी प्रसाद दिला तर स्वामीजी दोन्ही हात पुढे करून तो घेत असत. आत्तासारख्या पॅकिंगची पद्धत तेव्हा नव्हती, त्यामुळं खडीसाखर जो साधक घेऊन येत असे तो कागदाच्या पुडीत बांधलेला असे आणि त्याला दोरा किराणा मालाच्या दुकानदारांनी बांधलेला असे, तर तो प्रसाद घेतल्यानंतर ते दोन हातात घेत असत, आपल्या बाजूला ठेवत असत आणि मग त्याचा दोरा हळूहळू ते सोडवत असत. तो दोरा सोडवल्यानंतर बाजूला एक रीळ असे, त्या रीळाला पहिला जो दोरा आहे त्या दोऱ्याला त्या दोऱ्याची गाठ मारत असत आणि त्याला तो दोरा गुंडाळून ठेवत असत शांतपणे. आणि मग तो जो कागद असे तो कागद खडीसाखरेचा, खडीसाखर अत्यंत हळुवारपणे डब्यात ओतून घेत असत आणि तो कागद वेडावाकडा जर असेल तर सगळ्या बाजू नीट कापून चौकोनी चारही बाजूला तो कागद गादीच्या खाली ठेवून देत असत. अशा करता की परत एखाद्या साधकाला जर प्रसाद म्हणून द्यायचा झाला तर तो कागद आणि तो नीट कापलेला असा उपयोगी पडेल आणि एवढं होईपर्यंत ते याच कृती अगदी लक्षपूर्वक करत असत आणि मग त्याला सांगत असत की बसा, मग विचारत असत की आपण कुठून आलात, काय करता. अशा प्रकारे स्वामीजी असं म्हणायचे की मी विचार करायचो की त्या जागी स्वरूपानंदांच्या जागी जर आपण असतो तर कोणी प्रसाद म्हणून दिलेली पुडी त्याच्या हातातून काढून घेतली असती, तो दोरा तटकन तोडला असता, तो कसा तरी काढून बाजूला टाकून दिला असता आणि मग ती खडीसाखर खडखड आवाज करत डब्यात भरली असती आणि तो कागद चोळामोळा करून बाजूला टाकून दिला असता. जणू दुसऱ्याच्या भावाचाच यांनी चोळामोळा केला असं स्वामीजी सांगत असत. स्वामींनी काय काय पाहिलं स्वरूपानंदांकडे हे याच्यावरून समजतं. पारमार्थिक काय पाहिलं ते आपल्याला माहितीये, पण व्यावहारिक काय काय पाहिलं. एकदा स्वामीजी सांगत असत की कोणी एक बाहेर बसलेला सेवेकरी त्याला हाक मारली स्वामीजींनी तर त्याला याला थोडा वेळ लागला. ते म्हणाले की काय झालं, का वेळ लागला. तर तो म्हणाला की वाचत होतो. काय वाचत होतास. तर त्या चार आणे झुंजार माला काय ज्या तेव्हा असायच्या ते काहीतरी तो वाचत होता. आण म्हणाले ते आणि काय वाचत होतास ते पान वाचून दाखव. ते अत्यंत शिक असं वर्णन स्वरूपानंदांच्या खोलीच्या बाहेर बसलेला सेवेकरी ते वाचत बसलेला होता. ते सगळं एक पानभर स्वामीजींनी वाचून घेतलं आणि म्हणाले की पुरे आणि म्हणाले की हा असं लिहायला देखील बुद्धीची गरज आहे, डोकं पाहिजे. म्हणाले जा आता बाहेर. तर एकदा सेवेकऱ्याला बोलवलं तर त्याचं तोंड हलत होतं, तो काहीतरी खात होता, बाहेर खात बसला होता. तेव्हा त्यांनी विचारलं की तोंडात काय आहे तुझ्या. तर तो म्हणाला की फरसाण आहे. त्यांना माहीत नव्हतं फरसाण काय पदार्थ आहे. त्यांचं स्वरूपानंदांचं जीवन किती निर्मळ सात्विक साजूक असं होतं. ते म्हणाले फरसाण काय असतं. आण बरं म्हणाले. तर त्यांनी ती पुडी आणली, रत्नागिरीहून कुठून तरी आणली असेल फरसाणाची पुडी. त्यांनी त्याच्यातलं एक चिमूटभर फरसाण घेतलं आणि आपल्या तोंडात टाकलं आणि म्हणाले की चांगली चव आहे, फक्त साजूक तुपात तळलं असतं तर बरं झालं असतं. साधूंची जी संगत असते ती संगत ते सदा सर्व काळ काही पारमार्थिकच गोष्टी बोलत असतील असं नाही, पण त्यांचा जो दृष्टिकोन जीवनाकडे पाहण्याचा होता तो पाहण्याचा दृष्टिकोन देखील साधूंच्या संगतीत समजत जातो. समजून घेणारा ते समजतो. अशा पद्धतीने साधूंच्या संगतीचा जबरदस्त परिणाम मनबुद्धीवर, अंतःकरणावर, चित्तावर, इंद्रियांवर देखील होतो. समर्थ असं म्हणतात की श्रवण मनन निदिध्यास प्रचितीने बाणता विश्वास रोगा साक्षात्कार सायास करण्याची न लगे. साधूंकडून प्रथम श्रवण, मग आपल्या स्वतःचं मनन आणि मग निदिध्यास. जे श्रवण केलेलं आहे, जे ठसलेलं आहे, त्याचाच एक ध्यास घेऊन त्याच्यामध्ये रमून राहणं. असं केल्यानंतर मग प्रचिती येते, विश्वास बांधतो. आणि रोकडा साक्षात्कार म्हणजे आपल्या स्वतःलाच साधूंना जे लाभलं ते लाभतं असं समर्थ म्हणतात. साधूंच्या संगतीमध्ये अशा प्रकारे तरुणोपाय आहे. या पद्धतीची जी इतर वचन आहेत, ज्ञान देवा गोडी संगती सनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला मात्र संतांच्या संगतीची गोडी लागलेली आहे, सज्जनांच्या संगतीची गोडी लागलेली आहे आणि त्यामुळं हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी असं माझं होऊन गेलेलं आहे. संतांच्या संगतीने, सज्जनांच्या संगतीने आपल्याला आत पाहण्याची गोडी लागते. ध्यान, नामस्मरण आदी साधनांची आपल्याला गोडी लागते आणि मग नंतर नंतर आपल्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी अस्तित्व मात्र सच्चिदानंद अशा आत्मभावाच्या ठिकाणी साधू आहेत असं लक्षात येतं. जे आपण बाहेर साधू म्हणून पाहतो, सद्गुरु म्हणून पाहतो, तेच सद्गुरु शुद्ध स्वरूपात आपल्या अंतर्यामी देखील आहेत असं लक्षात येतं कित्येक काळाने. अशा रीतीने बाहेरची जी संगत आहे ती संगत आत्मबोधाला कारण होऊन जाते. त्या साधूंच्या संगतीमुळं, देहाच्या संगतीमुळं साधूंचं अंतरंग, आत ते कसे आहेत, हे खरे कोण आहेत, कसे आहेत, हे आपल्या आत समजतं. आणि मीच कुठल्याही प्रकारचा साक्षात्कार आपल्या आत होतो, दुसऱ्याच्या आत काही दिसणार नसतं. साधू साधूच्या आत आपल्याला दिसणार नाही, साधूचं मन आपल्याला समजणार नाही, बुद्धी समजणार नाही, अंतरंग समजणार नाही सर्व प्रकारे, आणि आत्मभाव तर समजणार नाही, पण आपल्याला आपला तर आत्मभाव समजेल. तसे साधू आत्मभावात राहतात असं लक्षात येतं आणि त्या अंगाने साधूंची संगती, बाह्य संगती आपल्याला आत्मभावापर्यंत घेऊन जायला समर्थ होते. आणि त्या ठिकाणी अचानक लक्षात येतं की साधू देखील असेच आहेत. एरवी हे कोण आहेत हा प्रश्न म्हणजे मनानी किंवा इंद्रियांनी जाणण्याचा असतो. जसं रामकृष्ण वचनामृतामध्ये ते जे म आहेत मास्तर महेंद्रनाथ, त्यांनी वारंवार असा प्रश्न उपस्थित केला की संध्या समयाला असं वाटतं की भगवंतच इथे येऊन बसलेले आहेत, खरंच हे कोण आहेत, का आपल्यावर एवढं प्रेम करतात. पण अशा प्रकारे दुजेपणाने, द्वैत भावाने ते कधीच समजत नाहीत. एवढंच लक्षात येतं की ते एक देह आहेत आणि त्यांचा देह भगवंतासारखा आहे. याच्या पलीकडं जास्त स्पष्ट समजत नाही. मग जास्त स्पष्ट आपल्या अंतर्यामी समजतं. जेव्हा आत आपण आपल्या अंतर्यामी पोचतो तेव्हा आपला शोध लागतो आणि अचानक साधूंचा शोध लागतो. लक्षात येतं की साधूच आहेत, ही खरी साधूंची संगत आहे. आणि अशी साधूंची संगत आपल्याला आत्मज्ञानापर्यंत जेव्हा घेऊन जाते तेव्हा तोच आत्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे असा देखील भाव, असा देखील बोध प्राप्त होतो. मग जनावनामध्ये सर्वत्र तेच आत्मतत्व नटून राहिलेलं आहे असं साधकाला समजतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. आत्मतत्वाच्या ठिकाणी आणि जनामध्ये वनामध्ये सर्वत्र एक हरी दिसायला सुरुवात होते, हरी भावना निर्माण होते. अजून एका ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीनी मनोमार्ग गतीनी प्रगती होते. मनोमार्ग गती म्हणजे इथं बसलेले असताना क्षणात तुम्ही तुमच्या अमेरिकेत असलेल्या मुलीला भेटता, ही मनोमार्ग गती. इतक्या वेगाने तुमचं जीवन सफल होऊन जातं. पण हा स्थूल अर्थ झाला संतांच्या संगतीचा. आपल्याला ज्या मनाचा चांगलाच अंदाज आहे त्या प्रकारे बहुतेक संतांच्या संगतीने इतकं झटपट होतं असा हा अर्थ झाला. हाही अर्थ चांगलाच आहे. पण मनाला कसं वळवायचं, मनाच्या ठिकाणी बोध कसा निर्माण करायचा, मन आणि पवन यांचा कसा एकमेकांशी संबंध आहे, पवन चलन रोधात, आणि जर पवन चलन रोध अवरोध जर निर्माण झाला तर कसा आत्मबोध होतो, मनच कसं नाहीसं होतं, हे संतांच्या संगतीने कळतं. आणि श्रीपती प्राप्त होतो, भगवंताचं ज्ञान प्राप्त होतं. संतांची संगत हा आपल्या परीनी आत्ता इतका आनंदाचा भाग आहे, इतका स्वर्गीय भाग आहे. आपण स्वामीजींकडे गेलो आणि स्वर्ग सुख अनुभवलं. पण लक्षात घ्या की हा संतांच्या संगतीमध्ये भगवत प्रेमाचा, भगवत अस्तित्वाचा दरवळणारा प्राथमिक सुगंध आहे, पहिला आस्वाद आहे. संतांच्या संगतीनी जे बरं वाटणं आहे, जे स्वर्ग सुख मिळणं आहे, तो पहिला आस्वाद आहे, पहिला सुगंध आहे भगवंतांचा. खरी बाग तर पुढेच आहे. जेव्हा तुम्हाला आत्मलाभ होतो तेव्हा खऱ्या अर्थाने संतांची जी संगती आहे ती संगती कारणी लागते. मध्ये मी एसटीनी एका ठिकाणी गेलो तर आम्ही बसलो तो त्याच्या पुढच्या बाजूला, वर सामान ठेवण्याच्या जागेत गरे ठेवलेले होते आणि त्या गऱ्यांचा वास सगळीकडे दरवळून राहिलेला होता. हा सुवास जो आहे तर तो खाल्ल्याशिवाय गरा समजणार नाही. आम्हाला कोणाला गरे मिळाले नाहीत एसटी मधल्या लोकांना. पण असा दुरूनच मोहक सुगंध यावा तशी संतांची संगती आहे. दुरून अशा करता की ते अत्यंत जवळ आहेत आणि अत्यंत दूर आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मनोमार्ग गती असं म्हटलं आहे. आपल्या करता संत एक गवाक्ष, एक खिडकी होऊन राहिलेले आहेत की त्यांच्यातून आपण पलीकडे परमात्मा पाहावा असा परमात्मा एकदम दिसत नाही. म्हणून संतांमधून पलीकडे पाहावा, जसं या खिडकीतून पुढचं आकाश आपण पाहावं तसं. आणि ते आकाश देखील मोहक आहे. पण संत त्याचबरोबरीने आपल्याला त्या खिडकीच्या बाहेरला देखील शिकवतात, त्यांच्याही बाहेर त्यांनाही ओलांडून आपल्या देहालाही ओलांडून पुढे पलीकडे असणारं व्यापक असं परमात्म स्वरूप संतांच्या संगतीने समजतं. संत किंवा साधू हे त्यांच्यापर्यंतच आपल्याला अडकून ठेवत नाहीत, ते आपल्याला प्रबोधन करतात. हे त्या गवाक्षातून बाहेर आपण पडावं अशी त्यांची इच्छा आहे. फक्त नमस्कारापुरता मामला असता तर ठीक होतं सगळं, मग त्या गवाक्षातून आपण कधीच बाहेर आलो नसतो. पण श्रवण निरूपण याद्वारा संत त्याला त्यांच्याही अतीत घेऊन जातात, त्यांच्याही पलीकडे घेऊन जातात. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून अशा प्रकारचे संत आपल्याला भरोसा आहेत. साधक सुरुवातीला संदेही असतो, संत संदेहरहित असतात. साधकाशी संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती. निस्संदेह मूर्ती संत होऊन राहिलेले असतात आणि साधक हा मूर्तिमंत संदेह मूर्ती असतो. प्रथम संतांच्या संगतीमध्ये यात्रा सुरू होते आणि संतांच्या संगतीतच ते आपली यात्रा पूर्ण करून घेतात. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. दोन ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी संत सज्जन अशा प्रकारचे जे उल्लेख आहेत त्याच्याऐवजी थेट आपल्या सद्गुरूंचाच उल्लेख केला. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिले माझ्या हाती असं एका अभंगात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि अजून एका अभंगात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. त्यांना समजलं की निवृत्ती निर्गुण आहेत, सगुण निवृत्ती निर्गुण आहेत हे ज्ञानेश्वर महाराजांना समजलं. निवृत्तींच्याच सहवासात समजलं. दिसतो तरी देहधारी पण तरी देखील देहभावनेच्या पलीकडे निवृत्ती आहेत हे ज्ञानेश्वर महाराजांना समजलं. हे निर्गुण आहेत. ते जरी निर्गुणात रममाण झालेले असले तरी देखील त्यांच्या देहामुळे एक उपकार घडतो. त्यांच्या देहानी येणाऱ्या अस्तित्वामुळे एक उपकार घडतो. तो उपकार म्हणजे ते आपल्याला हातावर वस्तू देतात. जसा प्रसाद द्यावा तसं ब्रह्म आपल्या हातावर देतात. स्पष्टत्वानी आपल्याला ते ब्रह्मभावाशी एकरूप करतात. साधूंच्या संगतीमध्ये हा तरणोपाय आहे. साधूंच्या संगतीच्या गोडीमुळं हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी असं होऊन जातं. संतांच्या संगतीनी असा झटपट म्हणजे याच जीवनामध्ये आपला प्रवास मोक्षाच्या दिशेनी पूर्ण होतो. आणि खरा साधन मार्ग मनोमार्ग मनाच्या सहाय्याने प्राणांच्या सहाय्याने मनाचं अमन मनालाही ओलांडून जाणं देहालाही देहभावालाही ओलांडून जाणं हे संतांच्या संगतीमध्येच समजतं. गूढ इतरांना असणारं पण गूढ गम्य गूढ असलं तरी गम्य असणारं समजणारं प्रोव्हाइडेड संतांची संगत पाहिजे असं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झालं. कसं प्राप्त झालं तर निवृत्तीनाथांनी संपूर्णच ते माझ्या हातात दिलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. निवृत्ती हे निर्गुण आहेत आणि माझ्या हातात संपूर्णपणे हे ज्ञान त्यांनी दिलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि हरि हरि. ज्ञानोपा महोदय बोला. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय जय जय. Thank you.